चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून इथेनॉलचं उत्पादन। साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिलं मिळावीत यासाठी सरकारनं इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे। इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून कारखान्यांना प्रोत्साहनही दिलं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून यंदा इथेनॉलचं पेट्रोलियम कंपन्यांकडून आलेल्या मागणीपेक्षा जास्त उत्पादन होईल अशी शक्यता आहे। मार्च अखेरीपर्यंत महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांकडून 13.36 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन झालं आहे। यातील 7.5 कोटी लिटर इथेनॉल सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादित केलं आहे। राज्यात दुष्काळी स्थिती असतानाही साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाचं लक्ष गाठण्याच्या तयारीत आहेत। मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जेवढ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन झालं आहे त्याची निर्यात गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये झाली आहे। केंद्र सरकारनं 2030 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। ऊसाचा रस, गूळ, खराब धान्य, बटाटा, मक्का आणि इतर धान्यापासून इथेनॉलची निर्मिती होऊ शकते। यंदाच्या गळीत हंगामात देशभरातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांना 237 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। महाराष्ट्रातील 72 साखर कारखान्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता 57.18 कोटी लिटर इतकी आहे। केंद्र सरकारनं साखर उद्योगाला जून 2018 8,500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती। यातील 4,440 कोटी रुपये अत्यल्प दरानं कर्जाच्या रूपात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी देण्यात आले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जातो, पण शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाची बिलं मिळाली नसल्याची स्थिती कायम आहे।